आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 अखेरचा टप्पा आणि मुंबई 1 ॲपचं लोकार्पण. ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं मुंबईत आगमन. शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी 12 नोव्हेंबरला घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून ग्रीसमध्ये सुरुवात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 2 मुंबई दौऱ्यावर थोड्याच वेळापूर्वी आगमन झालं. थोड्याच वेळात प्रधानमंत्री नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करतील. डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात होईल. मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि सुलभता वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. या विमानतळामुळे व्यापार आणि दूरसंचार क्षेत्राला फायदा होणार आहे, असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नवी मुंबई विमानतळाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 1160 हेक्टर क्षेत्रावर बांधलेलं भारतातलं पहिलं परिपूर्ण मल्टीमॉडल प्रकारातलं विमानतळ आहे. त्यामुळे या विमानतळावरून प्रवासी वाहतुकीसह कार्गो वाहतूकही होईल. या विमानतळाची प्रवासी वाहतूक क्षमता पहिल्या टप्प्यात प्रतिवर्ष 2 कोटी असून अंतिम टप्प्यात या विमानतळावरून 9 कोटी इतकी प्रवासी वाहतूक होईल. हे विमानतळ गाठण्यासाठी प्रवाशांना द्रुतगती महामार्ग, मेट्रो, उपनगरीय रेल्वे, वॉटर टॅक्सी अशा सुविधा उपलब्ध आहेत. या विमानतळावर 2 टर्मिनल असून हे दोन्ही एकमेकांशी भुयारी बोगद्यांनी जोडलेले आहेत. त्यामुळे प्रवासी कोणत्याही टर्मिनलवर चेक इन करू शकतात. प्रवासात सुलभता यावी या उद्देशानं विमानतळावर किरकोळ खरेदी, अन्न आणि पेय सुविधा, ड्युटी फ्री खरेदी, चेक इन सुविधेसाठी डिजिटलायझेशन अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या विमानतळावर 2 स्वतंत्र धावपट्ट्या असून प्रत्येक धावपट्टीसाठी स्वतंत्र टॅक्सीवे देण्यात आले आहेत. दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीशी जोडला जाईल आणि त्यातून रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील, असं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
मुंबई मेट्रो 3 आचार्य अत्रे मार्ग ते कफ परेड दरम्यानच्या अखेरच्या टप्प्यातल्या मेट्रो सेवेलाही प्रधानमंत्री आज दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवतील. मुंबई मेट्रो 3 विषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
मुंबई मेट्रो 3 अर्थात ॲक्वालाईन दक्षिण मुंबईतल्या कफ परेडपासून पश्चिम उपनगरातल्या आरेला भुयारी मार्गानं जोडते. या मेट्रोचा आरे ते वरळी हा मार्ग सध्या सुरू आहे. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. उद्या सकाळी 6 रात्री 10:30 ही मेट्रो सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली होईल. यासाठी 10 ते 70 रुपयांच्या दरम्यान प्रवासी भाडे असेल. यामुळे विधान भवन, मंत्रालय, चर्चगेट, CSMT, सिद्धिविनायक मंदिर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अंधेरी MIDC आणि सिब्स या महत्वाच्या भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांना लोकल आणि बेस सोबत आणखी एक जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.
लोकल मुंबई महानगर परिसरातल्या सर्व मेट्रो, मोनो, बेस्ट तसंच मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व महापालिका क्षेत्रातल्या बस सेवेचं तिकीट एकाच ॲपवरून काढता येणाऱ्या मुंबई 1 ॲपचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते यावेळी होईल. विविध मेट्रो, बस, लोकल वगैरेने टप्प्याटप्प्याने नागरिकांना प्रवास करायचा असला तरी या सर्व प्रवासासाठी स्वतंत्र तिकीटाऐवजी एकच तिकीट या ॲपद्वारे काढता येईल. तसंच ITI आणि तंत्रनिकेतनमधल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांनाही प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं आज मुंबईत आगमन झालं. ते आजपासून 2 भारत दौऱ्यावर आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्मर यांचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्टार्मर यांचं समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे स्वागत केलं. कीर स्टार्मर यांची ही पहिलीच भारत भेट आहे. उद्या ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसंच मुंबईत फिनटेक फेस्ट इथं देखील उपस्थित राहणार आहेत. स्टार्मर यांच्यासोबत ब्रिटनमधल्या विविध कंपन्यांचे 125 उद्योजक आले आहेत. कुठल्याही देशात ब्रिटनचं गेलेलं हे सर्वात मोठं व्यापारी शिष्टमंडळ आहे. स्टार्मर आणि या व्यापारी शिष्टमंडळानं आज मुंबई देशातल्या विविध उद्योजकांची भेट घेतली. दूरसंचार क्षेत्रात भारतानं जी प्रगती साधली आहे ती आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत यशोभूमी इथं आजपासून सुरू झालेल्या आशियातल्या सर्वात मोठ्या दूरसंचार मीडिया आणि तंत्रज्ञान विषयक नवव्या इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावर्षीच्या कार्यक्रमाची इन्व्हेंट टू ट्रान्सफॉर्म ही मध्यवर्ती संकल्पना आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आता येत्या 12 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत होणार असून त्यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी घ्यावी अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे यांच्या वतीनं केली. ही विनंती मान्य करून येत्या 12 नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत उज्ज्वल भुयान आणि एन के सिंह यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात प्रश्नावली जाहीर करण्यात आली आहे. त्रिभाषा समिती .mahaiit.org या संकेतस्थळावर ही प्रश्नावली प्रसिद्ध झाली आहे. नागरिकांनी संकेतस्थळाला भेट देऊन प्रश्नावलीत माहिती भरावी आणि आपल्या सूचना नमूद कराव्यात असं आवाहन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेनं केलं आहे. राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनं राज्यातल्या काही सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत. आर्थिक परिस्थिती खालावत असल्यानं सदाराच्या जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं काल रद्द केला. या बँकेच्या खातेधारकांना DIGC अंतर्गत 5 लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळतील. 94% अधिक ठेवीदार या विमा संरक्षणासाठी पात्र आहेत. सोलापूरची समर्थ सहकारी बँक आणि धाराशिवची समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवरही रिझर्व्ह बँकेनं 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले. याशिवाय शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेवरचे निर्बंध आता 8 जानेवारी 2026 कायम राहतील. छिंदवाडासह मध्यप्रदेशातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सिरप प्यायल्यानं आजारी पडलेल्या अनेक मुलांवर नागपुरात उपचार सुरू आहेत. यापैकी आतापर्यंत 20 मुलांचा मृत्यू झाला आहे तर 5 जणांवर नागपुरातल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी आज या मुलांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मध्य प्रदेश सरकार रुग्णांना सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शुक्ला यांनी दिलं. बंजारा समाजाच्या अनुसूचित जाती समावेश करावा या मागणीसाठी आज बंजारा आरक्षण कृती समितीतर्फे धुळ्यात मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केलं, त्याचप्रमाणे हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करून बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जाती प्रवर्गात करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा आजपासून ग्रीसमध्ये अथेन्स इथं सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताचे 12 खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत 68 देशातले 400 पेक्षा जास्त नेमबाज सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेते खेळाडू वर्षाअखेरीला दोहा इथं होणाऱ्या ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सहभागी होतील. ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं सप्टेंबर महिन्यासाठी सर्वोत्तम खेळाडूंसाठी नामांकनं जाहीर केली आहेत. पुरुषांच्या गटात भारताचा क्रिकेटपटू अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव यांना नामांकन मिळालं आहे. अभिषेक शर्मानं 7 T20 सामन्यात 3 अर्धशतकं झळकावत 314 धावा केल्या तर कुलदीप यादव यानं आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक 17 गडी बाद केले. महिला संघात भारताच्या स्मृती मंधाना हिला देखील नामांकन मिळालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 अखेरचा टप्पा आणि मुंबई 1 ॲपचं लोकार्पण, ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं मुंबईत आगमन, शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी 12 नोव्हेंबरला घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून ग्रीसमध्ये सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.